चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सांगलीच्या पटवर्धनांना स्वीज कर विभागाची नोटीस। सांगलीचे संस्थानिक असणाऱ्या पटवर्धन परिवाराचे वारसदार विजयसिंह पटवर्धन आणि त्यांची पत्नी रोहिणी पटवर्धन यांच्या नावे स्वित्झर्लंडच्या कर विभागानं नोटीस बजावली आहे। भारतीयांनी स्विस बँकेत दडवलेल्या काळ्या पैशांची माहिती जाणून घेण्याच्या चौकशीतून सांगली येथील पटवर्धन परिवाराचं नाव उघड झालं आहे। प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन हिचे हे आई वडील आहेत। या प्रकरणी विजयसिंह पटवर्धन आणि रोहिणी पटवर्धन यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही। तसंच त्यांच्या कंपनीच्या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवण्यात आलेल्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तर दिलं नाही। स्विस कर विभागाच्या नियमानुसार अशी माहिती देण्यापूर्वी संबंधित खातेदारास आक्षेप नोंदवण्याची संधी दिली जाते। त्यानुसार स्विस कर विभागानं पटवर्धन दाम्पत्याशी एका सार्वजनिक सूचनेद्वारे संपर्क साधला असून या प्रकरणी प्रतिनिधी नेमावा असे निर्देश दिले आहेत। स्विस बँकेनं बजावलेल्या या नोटीशीनंतरच पटवर्धन परिवाराची नावं उघड झाली। स्विस सरकारनं आपल्या विभागीय राजपत्रात 19 नोव्हेंबरला ही सूचना प्रसिद्ध केली असून या दोघांना 10 दिवसात प्रतिनिधी नेमण्यास सांगितलं आहे।